chinimandi.com podcast.
पंजाब खरेदीदार न मिळाल्याने शेतकऱ्याने उसाच्या पिकाला लावली आग. फरीदकोटच्या सादिक गावातील एका शेतकऱ्याने मंगळवारी आपल्या 3 लाख रुपयापेक्षा अधिक किंमत असणाऱ्या उभ्या ऊस पिकाला जाळले. क्षेत्रात साखर कारखाना नसल्याने जगतार सिंग उसाचा रस विकणाऱ्यांना ऊस विकत होते, पण गेल्या 3 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे त्यांच्याजवळ कोणी खरेदीदार नव्हता, त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्या पिकाला आग लावली. गेल्या 4 वर्षापासून जगतार सिंग आणि क्षेत्रातील अन्य शेतकरी आपला ऊस रस विक्रेत्यांना विकत होते, ज्यामुळे त्यांना वार्षिक प्रति एकर 2 लाख रुपयांपर्यंत फायदा होत होता. जगतार म्हणाले, माझे पीक वाळत होते, जेव्हा त्याला विकण्याचे सर्व पर्याय बंद झाले तेव्हा मी पिकाला आग लावली. या क्षेत्रात अन्य शेतकरीही आहेत जे केवळ विक्रेत्यांसाठी ऊस पिकवतात आणि उन्हाळ्यात ते विकतात, पण यावेळी लॉकडाऊन सह हंगाम खुला झाला, ज्यामुळे ऊस विक्रीच्या साऱ्या शक्यता संपून गेल्या.